यारे यारे अवघे जण अशी ज्ञानदेवांनी हाक दिल्याबरोबर महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीमधली माणसं पंढरीच्या वाळवंटात समता वर्तल्यामुळे एकत्र आली. त्यामध्ये तुकाराम वाणी होता, सावता माळी होता, चोखा महार होता, सजन कसाई होता, नरहरी सोनार होता, गोरा कुंभार होता, नामदेव शिंपी होता, यातला कोणीही प्रोफेसर नव्हता. ही सर्वसामान्य माणसं कविता करायला लागली. या पंढरीच्या राण्याने ह्या सगळ्या जणांच्या मनामध्ये कविता निर्माण केली. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सर्व संत कवींनी त्यांच्या रचनातून सामान्यातल्या सामान्य माणसाशी संवाद साधला. म्हणून आज गेली 700 वर्ष ह्या सगळ्या रचना टिकून आहेत. ज्ञानेश्वरांनी खरं जर म्हटलं तर लिहिण्याचं देणं जे आहे ते कोणाला कसं मिळेल याचा काहीही भरोसा नाही. ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी कशी सांगितली आणि 60 वर्षाच्या प्रोफेसरलाही अजून ती कशी समजावून सांगता येत नाही हे कोडं आपल्यालाही उलगडत नाही. परंतु ज्ञानेश्वरांचा म्हणून जो विचार जो आहे, कारण ज्ञानेश्वर खरं जर म्हटलं तर त्यांच्याबद्दल आपल्याला फार आदरयुक्त भीती वाटते. कारण ज्ञानेश्वर आणि नामदेव या दोघांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर ज्ञानेश्वर हे क्लासेसचे कवी आहेत, तर बाकी सगळे संत हे मासेसचे मार्गदर्शक आहेत. कारण ज्ञानेश्वरांची जी रचना आहे त्यांनी शब्दसुद्धा इतके पारखून घेतलेले आहेत की शकून गे माये, ते जे संबोधन जे आहे गे माये, त्याच्यावरनं अक्षरशः जीव ओवाळून टाकावं असं वाटतो. इतके पारखून घेतलेला शब्द पारखून घेतलेला हा माणूस त्या ज्ञानेश्वरीवरती म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये टीका करत असताना, गीतेवरती टीका करत असताना श्रीकृष्णाच्या प्रेमात पडतात. आणि त्यांनी म्हटलंय की त्रिभंगी देहुडा ठाण मांडून या माये, कल्प द्रुमातळी वेणू वाजवी तू आहे. त्रिभंगी म्हणजे काय तर मान, कंबर आणि पाय या तीन ठिकाणी वाकलेला आणि एका पायावरती दुसरा पाय ठेवल्यामुळे दीड पायाचा झालेला असा तो देहुडा, अशा त्या श्रीकृष्णाचं वर्णन करताना त्यांनी म्हटलंय त्रिभंगी देहुडा ठाण मांडून या माये, कल्प द्रुमातळी वेणू वाजवी तू आहे. श्रीधर फडके सादर करतो.
त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे.
कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे.
गोविंद माय गोपाळु हो गोविंद माय गोपाळु हो गोविंद माय हो गोपाळु सबाय अभ्यंतरी अवघा परमानंदो परमानंदो
कल्पद्रुमा तळी वेणु वाजवितो आहे
त्रिभंगी देहुडा कल्पद्रुमा तळी वेणु सावळे सगुण सकळ जीवांचे जीवन सावळे सगुण सकळ जीवांचे जीवन घनानंद मूर्ती पाहता घनानंद मूर्ती पाहता हारपले मन घनानंद मूर्ती पाहता हारपले मन हारपले मन त्रिभंगी देहुडा कल्पद्रुमा तळी वेणु वाजवितो आहे व्यापुनी राहिला अकाळ राहिला अकाळ शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकाळ रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर विठ्ठल सकळ विठ्ठल सकळ त्रिभंगी देहुडा मान कल्पद्रुमा तळी वेणु वाजवितो आहे कल्पद्रुमा तळी वेणु वाजवितो आहे कल्पद्रुमा तळी